chinimandi.com podcast.
कर्नाटकातल्या उसानं भरून काढले महापुरातील घट. गडहिंग्लज उपविभागातील उसाचं उत्पादन दरवर्षीपेक्षा 15% घटलं असलं तरीही तूट कारखान्यांनी कर्नाटकातील उसातून भरून काढल्याचं सांगण्यात येतं. वास्तविक कृषी विभागानं नैसर्गिक आपत्तीमुळं 30% घटीची शक्यता वर्तवली होती, परंतु त्या अंदाजानुसार उसाची घट झाली नसल्याचंही कारखान्यांच्या गाळपावरून स्पष्ट होत आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळं यंदाचा हंगाम कारखान्यांना जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळं कारखानदारही आपल्या कारखान्यात अधिकाधिक गाळप करण्यासाठी सुरुवातीपासूनच कंबर कसत होते. महापुराच्या पाण्यात बुडालेल्या उसाचं मोठं नुकसान झालं, परंतु अतिवृष्टीचा फार मोठा परिणाम उसावर जाणवला नसल्याचं चित्र आहे. यंदा चंदगडचा दौलत साखर कारखाना सुरू झाला तर आजरा कारखाना बंद झाला, त्यामुळं आजऱ्यातील उपलब्ध 2.5 लाख टनाचा ऊस तांबाळे बिद्री सेनापती हेमरस दौलत गडहिंग्लज या कारखान्यांमध्ये गाळपासाठी विभागला गेला. आजऱ्यातील सर्वाधिक ऊस तांबाळे कारखान्यात गाळप झाल्याचं सांगण्यात आलं. या कारखान्यानं आजऱ्यात मोठी यंत्रणा लावली होती. भागातील बहुतांश ऊस सेनापती कारखान्याला गेला. दौलत कारखाना सुरू झाल्यानं इको आणि हेमरसकडे वळणारा काही ऊस या कारखान्यात पोहोचला. या उलट अगदी कर्नाटकाला लागून असलेल्या इको आणि हेमरस कारखान्यांना कर्नाटकातून ऊसाची आवक चांगली झाली. गडहिंग्लज हेमरस इको केन दौलत कार्यक्षेत्रातील काही ऊस सेनापती शाहू बेडकी हाळ या कारखान्यांनीही उचलला आहे. तरी सुद्धा सरासरी इतक्या गाळपाजवळ कारखाने पोहोचले. हेमरस कारखान्यानं 2 मार्च अखेर 5,91,840 टन उसाचं गाळप केलं. 12.83% उताऱ्यानं गाळप झालं. अजून हा कारखाना 8 दिवस चालेल असा अंदाज आहे. तोपर्यंत त्याचं गाळप 6,20,000 टनांपर्यंत होईल असं सांगण्यात येतं. गतवर्षी कारखान्यात 6,50,000 टन गाळप झालं होतं. म्हाळंगेच्या इकोकेन कारखान्यात 2 मार्चपर्यंत 2,97,000 टन गाळप झालं आहे. 11.70% सरासरीनं ऊस गाळला आहे. अजून 8 दिवसांपर्यंत हा कारखाना चालणार असून 3,10,000 टनांपर्यंत गाळप जाईल असा अंदाज आहे. यंदा दौलत साखर कारखाना अथर्व कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आला. मुळात गाळप हंगाम सुरू करणं कंपनीसमोर आव्हानाचं होतं. संकटही अनेक होती. जुनी मशिनरी आणि इतर कामं करून मग गाळप सुरू करणं आवश्यक होतं. तरीही इतर कारखान्यांच्या स्पर्धेत उतरून यंदा 11.71% सरासरीनं 2,39,000 टन उसाचं गाळप दौलतनं यशस्वी करून दाखवलं.